हरिः ओम् ओम् नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः ॐ नमो भवाय च रुद्राय च नमः शर्वाय च पशुपतये च नमो नीलग्रीवाय च तितिकण्ठाय च नमः कपर्दिने च व्युक्तकेशाय च नमः सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो गिरिशाय च शिपिविष्टाय च नमो मीढुष्टमाय चेषुमते च नमो ह्रस्वाय च वामनाय च नमो बृहते च वर्षीयसे च नमो वृद्धाय च संवृध्वने च नमो अग्र्याय च प्रथमाय च नमः आशवे चाजिराय च नमः शीघ्रियाय च शीभ्याय च नमः ऊर्म्याय चावस्वन्याय च नमः स्रोतस्याय च द्वीप्याय च नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पूर्वजाय चापरजाय च नमो मध्यमाय चापगल्भाय च नमो जघन्याय च बुद्धियाय च नमः सोभ्याय च प्रतिसर्याय च नमो याम्याय च क्षेम्याय च नमः उर्वर्याय च खल्याय च नमः श्लोक्याय चावसान्याय च नमो वन्याय च कक्षाय च नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः आशुषेणाय चाशुरथाय च नमः शूराय चावभिन्दते च नमो वर्मिणे च वरूथिने च नमो बिल्मिने च कवचिने च नमः श्रुताय च श्रुतसेनाय च
श्रीराम नागपूर आनंद यात्रेच्या आठवणी सद्भक्त शैलजा पेंडसे आपल्याला आज वाचून दाखवणार आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. 26 नोव्हेंबर 2015 या दिवशी नागपूर इथं साधना शिबिराला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात पूजनीय स्वामीजींसमवेत ध्यानाचं सत्र, दुपारच्या वेळी पाद्यपूजा आणि संध्याकाळी सद्भक्त अलकाताई जोगांकडच्या केंद्रात पूजनीय स्वामीजींचं ज्ञानेश्वरीवरील प्रवचन असा भरगतचा कार्यक्रम असे. आज आपण स्वामीजींच्या या प्रवचनांचं लेखन सद्भक्त रमा पुणतांबेकर यांनी केलं आहे, त्यातील पहिल्या 2 दिवसांच्या प्रवचनांचा वृत्तांत ऐकूया. तारीख 26 नोव्हेंबर 2015 संध्याकाळी 5:30 वाजता सर्व साधक अलकाताई जोग यांच्या घरावरील जागेत आपल्या केंद्राचा जो हॉल आहे तिथे जमले. कार्यक्रमाची सुरुवात पूजनीय स्वामीजी व चौ मधुराताई यांच्या स्वागताने झाली. नागपूरच्या भक्तजनांनी स्वामीजी व चौ मधुराताईंचं औक्षण करून त्यांना हार आणि फुलं अर्पण केली. त्यानंतर थोडा वेळ नामसाधना झाल्यावर स्वामीजींचं पहिलं प्रवचन झालं. त्यावेळी बोलताना स्वामीजी म्हणाले, स्वामी बोध प्रसारक मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त आपण दरवर्षी येथे एक साधना शिबिर घेत असतो. त्यात प्रवचन, नामस्मरण, ध्यान, अनुषंगिक साधना, सत्संग असे विविध कार्यक्रम असतात आणि शेवटच्या दिवशी मंडळाचा वर्धापन दिन साजरा होतो. यावर्षी 9व्या अध्यायातील भगवंतांनी दिलेली आश्वासनं यावर काही बोलावं असं मी ठरवलं आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांचा हा अत्यंत आवडता अध्याय आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा त्यांच्यासमोर ज्ञानेश्वरी उघडलेली होती आणि 9वा अध्याय समोर होता. पतितांनाही पावन करणारा असा हा अध्याय आहे. त्यावर स्वामीजींनी गीतेच्या 9व्या अध्यायापर्यंतचा प्रवास थोडक्यात सांगितला. पहिल्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनास केलेला आत्मविषयक बोध, आत्म्याचं अविनाशी अव्यक्त अचिंत्य रूप यावर स्वामीजींनी अतिशय सूक्ष्म रीतीने विवेचन केलं. दुसऱ्या अध्यायातील स्थितप्रज्ञांची लक्षणं, तिसऱ्या अध्यायातील कर्मयोग, चौथ्या अध्यायातील ज्ञानकर्म संन्यासयोग, पाचव्या अध्यायातील कर्मसंन्यास, सहाव्या अध्यायातील ध्यानयोग, सातव्या अध्यायातील ज्ञान विज्ञान योग आणि आठव्या अध्यायातील अक्षर ब्रह्मयोग या प्रत्येक अध्यायाचा थोडक्यात पण नेमका अर्थ स्वामीजींनी उलगडून दाखवला. त्यांची ओघवती रसाळ वाणी आणि सखोल ज्ञानाचा प्रत्यय त्यावेळी सर्वांना आला. कठीण परमार्थ विषय अतिशय सोपा करून तो सर्वांना समजण्यासाठी आई जसं छोट्या बाळाला लहान लहान घास करून भरवते तशा प्रकारे सांगण्याची स्वामीजींची हातोटी बघून मन अचंबित होतं. तारीख 27 नोव्हेंबर 2015. संध्याकाळी 5:30 ते 6:30 अनुषंगिक साधना झाल्यावर स्वामीजींनी प्रवचनास सुरुवात केली. स्वामीजी म्हणाले, 9व्या अध्यायापर्यंतचा गीतेचा प्रवास कसा झाला हे आपण काल पाहिलं. अर्थात ज्ञान काय, विज्ञान काय हे सांगण्यासाठी प्रस्तावना म्हणून कालचं प्रवचन द्यावं लागलं. गीतेमधील ज्ञान म्हणजे आत्मज्ञान व विज्ञान म्हणजे देह मन बुद्धीपासून जे सर्व जगत प्रचितीला येतं ते ज्ञान. केवळ आत्मज्ञान हे कठीण आहे, म्हणजे संन्यास हा जो गीतेमध्ये सांगितला आहे त्यात आत्मज्ञान झालेलं नसताना सर्व विषयांखेरीज राहणं, फक्त उदरनिर्वाहापुरते विषयांचं सेवन करणं, तेही भिक्षा मागून खाणं, हा मार्ग फार अवघड आहे आणि आपली तेवढी कुवतही नाही. केवळ विज्ञान म्हणजे जगतात रमून जाणं हे तर सारे करीतच आहेत, पुष्कळ लोक तसे आहेत, पण ज्ञान आणि विज्ञान यांची सांगड घालणं म्हणजेच आपण अव्यक्त अचिंत्य सच्चिदानंद स्वरूप आहोत हे जाणून घ्यायचं आणि हा बोध प्राप्त झाल्यावर व्यवहारामध्ये उडणारा गोंधळ थांबवायचा, हा बोध विवेकाने सांभाळायचा ही गोष्ट अवघड आहे. जर ही गोष्ट तुला जमली तर मी तुला अशुभापासून मुक्त करीन असं भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. 9व्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंत अर्जुनाला म्हणतात, तू माझा सखा आहेस, तसंच तू असूयारहित आहेस, मत्सर रहित आहेस, तसंच शुद्ध बुद्धीचा आणि अनिंदकू आहेस, तसेच परमात्मा प्राप्तीशिवाय तुझ्या मनाला काही स्पर्श देखील करत नाही, म्हणून हे गुह्यतम ज्ञान मी तुला सांगत आहे. पुढे भगवंत म्हणतात, हे ज्ञान सर्वात वरिष्ठ आहे, ही राजविद्या असून पवित्र आणि आचरण्यास सोपी आहे, हे अविनाशी तत्वापाशी नेणारं असं ज्ञान आहे. हे सांगताना स्वामीजी म्हणाले, प्रत्येकाच्या अंतकरणात हे ज्ञान वाहतच आहे, फक्त तुम्ही तिथपर्यंत जाण्याची गरज आहे. म्हणून तर तुम्ही रोज ध्यानाला बसता, तुमच्या कुवतीप्रमाणे रोज तुम्ही काही मिळवता आहात, या मार्गावरील प्रत्येक पाऊल तुम्हाला सुखाकडे घेऊन जाते. तुम्हाला आत्मज्ञानाची प्रतीक्षा आहे, तुम्हाला जे मिळवायचं आहे ते अजून राहिलं आहे असं वाटतं, पण काही मिळत नसेल तर हे वांझोटं काम कोण करेल. रोज ध्यानाची बैठक तुम्हाला काहीतरी देतच असते, चित्ताला काही एक सुख मिळतच असतं, शेवटी तर अत्यंत सुख आहे. तेव्हा जेव्हा प्रत्यक्ष भेट होते तेव्हा तुम्हाला एकरूपतेचं समाधान प्राप्त होतं, तेव्हा तुम्ही परमात्मस्वरूप होऊन जाता, शांतीस्वरूप होऊन जाता. पण प्रत्येक अलीकडचं पाऊल सुद्धा सुखाचं आहे. दररोज बसणं हे मोठं धैर्याचं काम आहे. दोन चार दिवस जमलं नाही असं वाटतं पण परमेश्वर तुम्हाला नाराज करीत नाही, एके दिवशी अचानक होऊन जातं. हे सुख कधी कमी होत नाही, ते कधी विटत नाही, ते कायम वर्धिष्णूच होत जातं. पुढे स्वामीजी म्हणाले, लोकांची अंधश्रद्धाच या मार्गाला वळायला अडथळा करते. गोचीड जसं गायीजवळ असूनही दूध न पिता अशुद्ध सेवन करतं, बेडूक कमळापाशी असूनही पराकण न खाता चिखल सेवन करतो, तसं परमेश्वर आपल्या अगदी निकट हृदयात असूनही त्याकडे लक्ष न देता ज्या सुखावर खरंतर उड्या पडाव्यात असं सुख जवळ असताना आपण या सुखापासून दूर राहतो. विषयांची आवड आणि विषयांचं स्मरण आपल्याला या वरिष्ठ सुखापासून दूर ठेवतं. भगवंत पुढे म्हणतात, मी सूर्यासारखा स्पष्ट असून अव्यक्त रूपानं हे जगत व्यापून राहिलेलो आहे. ऐकण्याची पाहण्याची सर्व प्रेरणाच मी आहे. पंचभूतात्मक विश्व देखील मीच झालो आहे. माझ्या ठिकाणी सर्व भूतमात्र आहेत, पण जे अश्रद्ध वा संशयी असणारे, जे स्वतःला परमेश्वर तत्वापासून वेगळं समजतात, त्यांच्या ठिकाणी त्यांच्या पक्षी मी नाही. आकाशामध्ये सर्वत्र वावरणारा महान वायू ज्याप्रमाणे सदा सर्वदा आकाशाच्या ठिकाणी असतो, त्याप्रमाणे सर्व भूतमात्र माझ्या ठिकाणी तत्वतः आहेत आणि हा माझा ऐश्वर योग आहे. हे सांगत असताना स्वामीजी म्हणाले, कोणताही पदार्थ पाहिल्यावर खरं तर परमेश्वराचीच आठवण व्हायला पाहिजे, पण आपली दृष्टी विषय निर्माण करतं त्याला काय करणार. म्हणून साधन करीत असताना आपलं स्वरूप ओळखावं, आणि हे ओळखत असताना आपल्याला न आवडणारी एक व्यक्ती देखील उणे करता येणार नाही, नाहीतर तुमच्या ज्ञानाला बाधा येईल आणि हा सर्वव्यापी बोध तुम्हाला होणार नाही. भगवंत पुढे म्हणतात, सूक्ष्म रीतीने पाहिलं असता माझ्या ठिकाणी भूतमात्र नावाचा कोणताही वेगळा पदार्थ नाही, कारण एकच एक मीच भरून राहिलेलो असताना भूतमात्र वेगळी असा प्रकार माझ्या ठिकाणी तत्वत नाही. पुढे स्वामीजी म्हणाले, हे त्रिगुणात्मक विश्व परमेश्वरांनी निर्माण केलं असून ते नाना पदार्थांनी नाना तत्वांनी भरून राहिलेलं आहे, पण परमात्म्याच्या निर्गुण स्वरूपी मात्र या सर्वांचा लोप होतो. परमात्मा हा माईक जगाच्या पलीकडचा आहे. माया हा आपल्या इंद्रियांचा स्वभाव आहे. आपली इंद्रिये आपल्याला चुकीचं दाखवतात, म्हणून परमात्म्याला ओळखण्यासाठी या माईक जगाच्या पलीकडेच जावं लागतं. ध्यानातून या माईक जगताच्या पलीकडील प्रांतातून परत मागं यावं लागतं आणि जे दर्शन घडतं त्याला परमेश्वर रूपाने ओळखावं लागतं. असा हा भगवंतांचा ऐश्वर योग आहे. दुधात विरजण घालून जसं दही बनतं तसं परमात्म्याचं प्रगटीकरण म्हणून हे विश्व आहे. जसे सुवर्ण अलंकार रूपाने नटतं, जसं मडक्यामध्ये मातीच असते, त्याप्रमाणे या विश्वात मीच भरून राहिलेलो आहे. पण त्यासाठी कल्पना करणारी प्रकृती नाहीशी व्हायला पाहिजे आणि त्यावर ध्यान आणि ज्ञान हाच उपाय आहे, आणि सद्गुरू सांगतात त्या दृष्टीने जगताकडे पाहणे आवश्यक आहे. हरी ओम तत्सत म्हणून स्वामीजींनी प्रवचन संपवले.
एखाद्या विकलांग किंवा रुग्ण किंवा अशक्त व्यक्तीला ध्यानधारणा करावी असे वाटत असेल, पण त्याच्यात दीर्घकाळ बसण्याची क्षमता नसेल, तर त्याने अंथरुणावर ओढलेल्या स्थितीत ध्यान करण्याचा प्रयत्न केला तर चालेल का? रुग्ण किंवा विकलांग व्यक्तीने ध्यानाऐवजी पडून राहिलेल्या स्थितीत अन्य कोणती साधना करावी? रुग्ण व्यक्तीला साधना करणं हे खूप कठीण जातं. जेव्हा आजारपण चालू असतं तेव्हा साधना करणं हे खरंच खूप कठीण जातं. साधं डोकं दुखत असेल रुग्ण ही फार मोठी गोष्ट झाली. तुम्हाला सगळ्यांना अनुभव असेल, डोकं दुखत असेल, पोट दुखत असेल, अथवा कोणती व्याधी जसं ताप ज्वर अशा प्रकारची एखादी व्याधी आहे तेव्हा ग्लानी असते, तेव्हा ध्यानाला जास्त बसू शकत नाही. ध्यान हे शरीराच्या अतिशय निरामय मनाचा अतिशय निरामय अशा स्थितीत करण्याची गोष्ट आहे, रुग्णांनी करण्याची गोष्ट नाही. हे बोलणं जरा कठोर वाटेल, पण आपल्या निरामय स्थितीच्या पुढे ध्यानधारणा आणि आत्मज्ञानाचा उपाय म्हणून साधना ही शक्य आहे त्याच्या अलीकडच्या स्थितीत नाही. असं असल्यामुळं हे लक्षात आल्यामुळंच परमात्म प्राप्ती भोवती सर्व जीवन आहे असं समजणाऱ्या भारतीय संस्कृतीमध्ये आयुर्वेदाचा आणि योगाचा उदय या कारणाकरता झाला. आयुर्वेदाने शरीर स्वास्थ्य राहावं ते टिकावं आणि शरीर स्वास्थ्यानंतर करण्याचा उपाय म्हणजे परमात्म प्राप्तीचा उपाय आहे असं असल्यामुळं ही व्यावहारिक गोष्ट पूर्ण लक्षात आल्यामुळं शरीर स्वास्थ्याचाही विचार आपल्या प्राचीन ऋषींनी केला आणि त्याकरता त्यांनी एक आयुर्वेदासारखं शास्त्र विकसित केलं. एवढंच नव्हे तर रोग दूर झाल्यानंतर देखील शरीरामध्ये शक्ती टिकून राहावी म्हणून व्यायामाची आवश्यकता आहे असं असल्यामुळं प्राणायाम आणि वेगवेगळे व्यायाम प्रकार योगाच्या अंगानी असे निर्माण झाले. त्याच्यात पोटाचं आरोग्य, सगळ्या स्नायूंचं आरोग्य, पाठीच्या कण्याचं आरोग्य या सगळ्या गोष्टींचा विचार व्यायाम ज्यांनी निर्माण केले त्यांनी केला. आणि परमात्म प्राप्तीच नव्हे तर कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तरी शरीर शरीर माध्यम खलु धर्म साधनम, शरीर हे धर्म साधन आहे आणि शरीर हेच व्यावहारिक गोष्टी साधण्याचं देखील साधन आहे असं असल्यामुळं रुग्ण व्यक्ती करता ध्यान हा उपाय होत नाही. तो थोडं बहुत ध्यान करू शकेल पण ज्या ध्यानाची अपेक्षा ध्यान करून पारमार्थिक उन्नती साधण्याची तितकं बसण्याची त्याच्या ठिकाणी शक्यता क्षमता नक्की नाही. त्यामुळे रुग्ण व्यक्ती आहे तिने आपला रोग दूर होण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न म्हणजे औषधोपचारच आहे. औषधोपचार करून आपली शरीर प्रकृती नीट करणं साधनेचा उपयोग देखील आपला आजार दूर करण्यासाठी करू नये. ते होईल की न होईल याच्याबद्दल पुष्कळ तुम्हाला याच्याबद्दल चमत्कार सांगणारे लोक भेटतील पण या बोलण्या चालण्याच्या गोष्टी याचा फारसं भानगडीत न पडता आपण शरीर दुरुस्त होण्यासाठी रोग दूर जाण्यासाठी औषधाचाच प्रयोग करणं गरजेचं आहे. तसं कोणाकोणाचं मनस्वास्थ्य बिघडतं. रुग्ण म्हणजे शारीरिक रुग्ण हा तर आहेच आहे पण कधी कधी मनाला आजार होतो. खूप ताणामुळं, दडपणामुळं, भीतीसारख्या एखाद्या विकारामुळं, चिंतेसारख्या विकारामुळं मनावर दडपण येतं तर तेव्हा देखील मनावरचं दडपण दूर होण्यासाठी म्हणून श्रवणापर्यंत वापर करू शकतो. ध्यान नव्हे, नामस्मरणाचा वापर करू शकतो पण नामानी देखील मनोरोग पूर्ण दूर होईल की नाही कोणी कोणी ठामपणाने सांगतात की होईल पण मी असं सुचवेन की कोणत्या ना कोणत्या तरी वैद्यकीय शाखेचा आधार घ्यावा. साधना ही आत्मदर्शना करतात आणि मनाचा रोग देखील जाण्यासाठी औषधाचा प्रयोग करावा. मग आयुर्वेदिक का असेना, होमिओपॅथी का असेना, याचं कारण ध्यान किंवा साधना ही शरीर मन आणि बुद्धीच्या निरामय स्थितीतच शक्य आहेत, आजारी स्थितीत नाही. मग रुग्ण व्यक्ती काय करू शकते? रुग्ण व्यक्ती चिंतनाची साधना करू शकते. रुग्ण व्यक्ती अनुषंगिक पद्धतीने काही ना काहीतरी चिंतन, स्मरण, आपलं मन आजाराच्या भावनेपासून दूर जाण्याचे आशादायी विचार, एवढंच नव्हे तर नामामध्ये रंगून जाण्याचा प्रयत्न करणं. तेही जर प्रत्यक्ष आजार चालू असेल आणि तो जर नाम घेत असेल तर महात्मा समजावा. कारण आजारपणामध्ये बहुंशी वेदनेकडेच लक्ष असतं, पण ध्यानासारखा प्रयोग तर आजारपण चालू असताना कठीण जाणार याच्यात काही शंका नाही. मनाचा आजार असताना एखादी व्यक्ती मानसिकरित्या रुग्ण अशी असताना तिने प्रथम नॉर्मल सर्वसाधारण जीवन मिळवावं आणि मग परमार्थाचा विचार करावा. पण गूढतेच्या अंगाने परमार्थामुळे मनोरोग दूर होतील अशा गोष्टीमध्ये सापडू नये असं मला वाटतं. विकलांग व्यक्ती ज्या आहेत त्या विकलांग व्यक्तींकरता त्यांनी जर ठरवलं तर त्या ध्यान करू शकतात. त्या पडून झोपून पण सावधपणाने पडून ध्यान करू शकतात, ध्यानाकरता तो अडथळा नाही. विकलांग आहे पण शरीराला कुठेही ठणका नाही, काही भाग शरीराचा दुखत नाही. अशा वेळेला विकलांगता ही तुमच्या आमच्या दृष्टीने व्यवहार करण्यासाठी असली तरी देखील ध्यानाकरता किंवा साधनेकरता ती व्यक्ती योग्य असते. तिला तशी अडचण काही नसते, तिच्या ठिकाणी तिच्यापुरतं स्वास्थ्य असतं. हव्या त्या कृतीत ती व्यक्ती पटकन करू शकणार नाही हे खरं आहे, पण तरी देखील तिच्या पुरतं तिच्या ठिकाणी एक स्वास्थ्य असतं आणि तिचे मनोव्यापार चालूच असतात. त्याही स्थितीत विकलांग व्यक्ती असेल तिला देखील काही ना काहीतरी इच्छा वासना कामना असतात. या कामना भगवतचरणी वापरणं, भगवतचरणी अर्पण करणं किंवा त्या दिशेला नेणं हे तिला नक्की शक्य आहे. मात्र परमार्थ करण्यासाठी परमार्थ करण्याची प्रकृतीच हवी. तशी जर प्रकृती विकलांग व्यक्तीला असेल, कोणीही विकलांग आहे म्हणजे तू परमार्थ कर असं होऊ शकत नाही. जसं कोणी धडधाकट व्यक्ती आहे तू परमार्थ कर असं म्हणून ती थोडीच ऐकते, ऐकत नाही. तसंच विकलांग व्यक्ती देखील तू विकलांग आहेस म्हणून ध्यान कर असं जर कोणी म्हणेल तर ती करणार नाही, कारण तिच्या प्रकृतीची तशी ओढ नसेल. पण जर श्रवण करेल तिच्या ठिकाणी तशी उर्मी किंवा प्रेरणा निर्माण होईल तर विकलांग व्यक्ती जरूर ध्यान करू शकते तिच्या मर्यादेमध्ये. तिला शरीराच्या एका स्थितीमध्ये काही काळाने अडचण झाली तर ती स्थिती बदलून ती नक्की ध्यानाला बसू शकते, ती चिंतनाची साधना करू शकते. याचं कारण विकलांग आहे म्हणजे कोणत्या ना कोणत्या तरी पंगुत्व आहे त्या व्यक्तीला, तरी देखील त्या स्थितीत देखील तिला एक स्वास्थ्य असणं मात्र गरजेचं आहे. शारीरिक व्यवहार करता जरूर येत नाहीत पण शारीरिक स्वास्थ्य असणं गरजेचं आहे आणि मानसिक रीतीने देखील ती स्वस्थ असणं गरजेचं आहे, मगच साधना संभवते. आणि अशी साधना मात्र ती करू शकते, ती चिंतनानी चिंतने चिंतने तद्रूपता अशा प्रकारची साधना करू शकते. आजारी व्यक्ती देखील करू शकते. आजारपण ही तशी सुसंधी आहे पण आजारपणात साधना करणं कठीण असतं. चिंतन करण्यासाठी देखील मन तरतरीत लागतं, ते आजारी व्यक्तीला नसतं म्हणून ते कठीण आहे. पण विकलांग व्यक्तीचं तसं नाही. अष्टावक्र राजा जनकाकडे आला तर अष्टावक्र हा अतिशय कुरूप दिसत असे. याचं कारण त्याचं शरीर आठ ठिकाणी वाकलेलं होतं. कसा तरी तो तिथं दरबारात आला. जनकाचा जो राजदरबार होता तो राजदरबार हा आत्मज्ञानाविषयक चर्चा तिथं झडत असत. याज्ञवल्क्यांसारखी मोठी मोठी मंडळी राजाचा राजगुरू म्हणून तिथं होते. अनेक पंडित होते, विद्वान होते. अष्टावक्र जेव्हा दरबारामध्ये आले तेव्हा त्यांचं ते रूप पाहून, कुरूप रूप पाहून देखील कोणाकोणाला एकदम हसू येतं, म्हणजे हसू येईल असं रूप होतं त्यांचं असं आपण म्हणू. तर ते पाहून काही पंडित हे हसायला लागले, जे इतका चमत्कारिक मनुष्य त्यांनी कधीच पाहिला नव्हता. त्यांचं हसणं थांबल्यानंतर अष्टावक्र त्यांच्यापेक्षाही मोठ्यांदा हसले. जनकराजांना एकूण प्रकार समजेना, हा कुरूप दिसणारा चमत्कारिक मनुष्य अशा प्रकारे गडगडाटी हास्य करतो आहे. राजा जनकानी विचारलं अष्टावक्रांना की महाराज, आपण हसलात सगळे, सगळ्यांचं हसणं थांबल्यानंतर ते कशा करता हसलात? तर ते म्हणाले की मला असं वाटत होतं की या दरबारामध्ये देह मन बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या आत्मतत्वाची चर्चा होते, म्हणून त्या चर्चेमध्ये सहभाग घेण्यासाठी अथवा श्रवण करण्यासाठी म्हणून मी इथं आलेलो होतो मोठ्या उत्सुकतेनी. पण इथं देहाकडे किंवा चांबडीकडे पाहणारे, त्यांनी चांभार असा शब्द वापरला, असेच लोक बसलेले आहेत असं मला वाटलं आणि हे या दरबाराचं व्यंग पाहून मला हसू आलं असं अष्टावक्र म्हणाले. स्मरणानी आणि चिंतनानी, चिंतनानी तद्रूपता साधून अष्टावक्र हे फार मोठे ख्यात असे त्या काळी विद्वान झाले. तिथं त्यांनी जनकाला अष्टावक्र गीता नंतर सांगितली. विकलांग व्यक्तीला शक्य आहे आणि अशक्त व्यक्तीला देखील शक्य आहे. तुम्ही लक्षात ठेवा, स्वरूपानंद रुग्ण नव्हते, ते अशक्त होते. 1932 साली त्यांना जे आजारपण आलं आणि 34 पर्यंत त्यांची प्रकृती स्थिर झाली त्या आजारपणातून, नंतर त्यांना अनेक डॉक्टरांनी तपासलं, त्यांच्या नखात देखील रोग नाही असं डॉक्टरांचं निदान होतं. रोग काही नाही, पण अशक्तपणा जन्मभर गेला नाही शरीराचा. मी नुकताच पावसला गेलेलो होतो तेव्हा परत एकदा विषय निघाला, तर मला जयंतराव म्हणाले की कुठलाही रोग त्यांना, कशाही पद्धतीचा रोग त्यांना नव्हता, व्याधी त्यांना नव्हती, फक्त त्यांची शरीर प्रकृती अशक्त राहिली शेवटपर्यंत. त्याच्यावर देखील उपाय, आयुर्वेदिक उपाय असे केले गेले, रत्नागिरीतले वैद्य येऊन त्यांनी उपचार केले, पण त्यांचा अशक्तपणा काही केल्या दूर झाला नाही. तर त्यांचं जीवन आपल्या समोर आहे. त्या अशक्त देहाच्या स्थितीत देखील बाकीची कोणतीच कर्म करणं त्यांना शक्य नव्हतं, तर फक्त ध्यान हे एकमेव कर्म करण्यावर त्यांनी जोर दिला. त्या काळातले लोक असं सांगतात की ही कृश किडकिडीत अशी मूर्ती तासन तास एखाद्या मूर्तीसारखी स्थिर राहून काय करते असं आम्हाला आश्चर्य वाटायचं. अशक्त व्यक्तीला ध्यान करणं, बाकीच्या सगळ्या कर्मांचा संकोच झाल्यामुळं ती बाकीची कोणतीच कर्म करत नाही अशा परिस्थितीत ध्यान करणं शक्य आहे. स्वरूपानंदांच्या विशिष्ट परिस्थितीमुळं त्यांना ध्यान हे शक्य झालं. तर किती लोकांना अशक्तपणा येतो, ओढत ओढत ते नोकरी करत असतात, त्यांना शक्य नसतं पण तरी देखील त्यांना करावं लागतं, मग नोकरी नाही का करत, व्यवहार काही ना काहीतरी करतात, कुठेतरी बाहेर जाऊन येतात, असं सगळं अशक्त व्यक्ती करू शकते. पण अशक्त आहे म्हणून ते ध्यान करतील असं नाही, विकलांग आहे म्हणून ध्यान करतील असं नाही, ही त्यांची अडचण आहे. एवढं मी तुम्हाला सांगतो. शिल्पा अभंग म्हण.
राम कृष्ण हरी हरी जीव आनंद लाभारी, जीव आनंद लाभारी, राम कृष्ण हरी हरी जीव आनंद लाभारी जीव आनंद लाभारी हरी स्मरणी गायनी हरी श्रवणी कीर्तनी हरी स्मरणी गायनी हरी श्रवणी कीर्तनी हरी एक ध्यानी मनी हरी एक ध्यानी मनी राहे चरा चरी हरी राहे चरा चरी हरी जीव आनंद लाभारी जीव आनंद लाभारी काया वाचा राम कृष्ण पाप तापाचे खंडन काया वाचा राम कृष्ण पाप तापाचे खंडन ईश कृपेचे मंडन ईश कृपेचे मंडन दैन दुख जाई दूरी दैन्य दुख जाई दूरी जीव आनंद लाभारी जीव आनंद लाभारी राम कृष्ण हरी हरी जीव आनंद लाभारी जीव आनंद लाभारी नाम मंत्र गाता गाता भीते बद्ध ते जीवार्ता नाम मंत्र गाता गाता भीते बद्ध ते जीवार्ता होय जन्माची सार्थता होय जन्माची सार्थता गुरु कृपेची ही थोरी गुरु कृपेची ही थोरी जीव आनंद लाभारी जीव आनंद लाभारी राम कृष्ण हरी हरी जीव आनंद लाभारी जीव आनंद लाभारी जीव आनंद लाभारी
वा 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 चांगलं असं हरी हरी काल 15 तारीख होती 15 मार्च आणि 15 तारखेला 15 मार्चला मातोश्री सरलाताईंनी किती साली 13 साली नाही का 13 साली 14 साली 14 मार्चला 13 साली सरलाताईंनी देह ठेवला. कालच्या प्रवचनामध्ये मी त्याचा उल्लेख करायला हवा होता, खरा माझ्याकडून अनवधानाने राहिलं गेलं तो विषय मांडण्याच्या भरामध्ये. आणि तसं म्हटलं तर एकूण कालचा दिवस माझ्या दृष्टीने जरा धावपळीचा होता वैयक्तिक दृष्टीने, त्यामुळे माझ्या सुनील दादा नीट लक्षातच आलं नाही. स्वामीजींच्या लीला सह धर्मचारिणी म्हणून सरलाताईंनी जे जीवन आदर्श म्हणून जगून दाखवलं त्याला तोडच नाही. स्वामीजींनी 96 साली देह ठेवला आणि स्वामीजींच्या पश्चात 13 सालापर्यंत जे किती 18 वर्ष सरलाताई राहिल्या, आपल्याला स्वामी सरला ताई असंच जीवन आठवत राहत. जसं रामचंद्रांच्या जीवनामध्ये सीतामाईंनी आधी रामचंद्रांच्या आधी देह ठेवला, जाणं पसंत केलं, तरी देखील सीताराम हेच आपल्याला रामचंद्रांचं जीवन आठवतं. तसं स्वामी सरलाताई हेच जीवन आपल्याला आठवतं. सरलाताईंच्या ठिकाणी जे अनेक दैवी गुण वास करून होते त्या गुणांना स्वामी रूपी भक्कम कोंदण प्राप्त झालं असं असल्यामुळं त्यांचे जे गुण होते ते गुण अधिक शोभायमान झाले. मी मागे एकदा स्वामीजी असताना सरलाताईंचा वाढदिवस साजरा व्हायचा तेव्हा मी बोलताना असं म्हणालेलो होतो की सरलाताईंचे हे जे गुण आहेत हे गुण एरवी असं शक्यच नाही, कारण भगवंत तशा प्रकारे एका महान व्यक्ती करता तशीच व्यक्ती अशी जोडी घेऊनच पाठवतो. पण स्वामीजींच्या एरवी स्वामीजींबरोबर त्यांचा विवाह झाला अदरवाईज आपण असं म्हणू या गुणांची आपल्याला कल्पना देखील आली नसती. सामान्य संसार त्यांनी केला असता पण त्यांच्यात संसार करण्याची, प्रेमाची, झिजण्याची, सेवा करण्याची जी क्षमता होती ती क्षमता स्वामीजींमुळे प्रगट झाली असं मला वाटतं. कारण स्वामीजींचा प्रपंच किंवा संसार हा त्यांच्या कुटुंबापासून मर्यादित राहिला नाही. त्यांचा संसार प्रपंच जेवढा व्यापक झाला तेवढं सरलाताईंचं प्रेम व्यापक झालं. ही क्षमता फार मोठी आहे. एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी असणारी क्षमता आपल्या कुटुंबापुरती असते आणि त्या कुटुंबामध्ये जर अशी सद्गुरू म्हणून नैसर्गिक वाढ पण जर अनेक व्यक्ती त्याच्यामध्ये सहभागी होत असतील तर त्या भगिनीची या सर्व व्यक्तींवर प्रेम करण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी, त्यांची उठबस सांभाळण्यासाठी नक्की तारांबळ उडेल. तिला त्या एखाद वेळेला आवडणार देखील नाही कारण आपपरभाव हा कोणाला चुकलाय. अशा परिस्थितीत एरवी अदरवाईज असं मी म्हणेन स्वामीजींचं जीवनही मुश्किल झालं असतं, त्यांचं जीवनही कठीण झालं असतं. अशी जर एखादी नॅरो माइंडेड अशी व्यक्ती जर असती तर स्वामीजींनी जे काम केलं ते काम स्वामीजी कदापि करू शकले नसते. त्यामुळं हा समसमा संयोग असं म्हणावं लागेल. सरलाताईंचं जीवन आणि स्वामीजींचं जीवन हा समसमा संयोग होता आणि त्यामुळं एकूण त्यांचं सगळं कार्य देखील शोभायमान झालं. प्रत्येक ठिकाणी स्वामीजींना सावलीसारख्या त्या बरोबर होत्या आणि स्वामीजींची पत्नी त्यांच्या बरोबर आहे असं असल्यामुळं स्वामीजी भगिनी वर्गासाठी देखील पत्नीचा पूर्ण विश्वास असल्यामुळं कितीतरी कार्य करू शकले, एरवी ते करू शकले नसते. स्वामीजींच्या आणि त्यांच्या सहवासाला त्यांचं जे आयुष्य स्वामीजींना लाभलं 79 वर्षाचं तर 79 वर्षाचीच साथ संगत त्यांची होती. कारण स्वामीजींचं जे कोकणात घर होतं त्या घराच्या समोरच तेंडुलकरांचा वाडा होता आणि त्यांच्या दोघांच्या वयामध्ये 3 महिन्याचं केवळ अंतर होतं स्वामीजींच्या आणि सरलाताईंच्या. 17 सालीच 29 डिसेंबरला सरलाताईंचा जन्म झाला आणि 17 साली 1 ऑक्टोबरला स्वामीजींचा. ते 3 महिन्यांनी त्यांच्यापेक्षा मोठे होते आणि लहानपणी देखील ते एकत्र खेळले आणि तरुणपणी विवाहाची नाजूक भावना मनामध्ये प्रवेश जेव्हा करते त्यावेळेला सरलाताईंनी मनोमन स्वामीजींना वरलं आणि मग नंतर मोठ्या भाग्यानी ती गोष्ट सत्यात देखील आली आणि एका सरदार कुटुंबियात वाढलेली सरदार तेंडुलकरांचं हे घराणं ती अतिशय सामान्य अशा 2 खोल्यांच्या घरामध्ये राहायला आली. घरातली सगळी कामं एरवी त्यांच्या माहेरी गडी माणसं होती. परिस्थितीत एवढी मोठी तफावत असताना त्यांनी सर्वार्थाने स्वामीजींच्या प्रपंचाकरता देखील साथ केली. घर वर आणण्यासाठी देखील त्यांनी साथ केली. स्वामीजींना ज्ञानेश्वरी सांगण्याची प्रेरणा झाली, आपण ज्ञानेश्वरी सांगावी अशी अंतप्रेरणा झाली, तर ही ज्ञानेश्वरी सांगणार कोणाला? तुमच्यापैकी कोणालाही प्रेरणा झाली, अंतप्रेरणा झाली असं समजा की ज्ञानेश्वरी सांगावी, ती ऐकून कोण घेणार? श्रोता कोण? कोणाला सांगणार तुम्ही? मला परवा एक गृहस्थ भेटले, ते म्हणाले की माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलंय की तू नाम देत जा असं मला सांगितलंय. माझी अडचण अशी आहे की मी कोणाला देऊ असं ते माल म्हणाले. सगळीकडे एकसारखी अडचण असते. सद्गुरू आहेत नाशिकमध्ये, हे आहेत पुण्यामध्ये आणि त्यांनी सांगितलं की नामाधिकार मी तुला दिलेला आहे, इथं माझ्यावर विश्वास कोण ठेवणार, ही माझी अडचण आहे असं मला विचारायला आलेलं. इथं माझ्यावर विश्वास कोण ठेवणार? माझ्याकडे श्रद्धेने पाहणारा तर कोणीतरी पाहिजे आणि मला विनंती करणारा तर कोणीतरी पाहिजे की ज्याला मी नाम देईन, ही मी सुरुवात करू कशी असं मला विचारायला आले ते. बघा, या अडचणीचा कधी कोणी विचार केलाय? मी त्यांना म्हटलं की जर सद्गुरू पाठीशी असतील आहेत तर तुम्हाला अडचण काय? ब्रह्मानंदांना 1 रुपया गोंदवलेकर महाराजांनी दिला आणि म्हणाले की झाडाखाली झाड वाढत नाही, तू कर्नाटकात जा आणि रामनामाचा प्रचार कर. कर्नाटकात कुठं जा? कोणत्या गावी जा? कुठं महाराजांचे शिष्य आहेत तिथं जा, काही नाही. त्यांनीच ठरवलं कर्नाटकात जायचं. एका अनोळखी गावामध्ये मारुतीच्या मंदिरामध्ये ते राहिले. तिथं येणाऱ्या लोकांशी, दर्शनाला येणारे लोक होते, त्यांच्याशी प्रेमाने बोलू लागले. म्हणू लागले की चला आपण बरोबर नाम घेऊ. बुवा, तुम्ही नाम चांगलं सांगता, आपण नामाला बसत जाऊ असं लोक म्हणाले. काही थोडे लोक जमले, नामाला बसायला लागले. मग बुवा थोडस निरूपण करायला लागले. मग बुवांनी कल्पना मांडली की आपण इथं एक रामाचं मंदिर करावं का. लोकांनी लोकभावनेतून मंदिर निर्माण झालं आणि एवढं सगळं झाल्यावर गोंदवलेकर महाराज पाहायला आले बरं का, तोपर्यंत नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं आमचे सद्गुरू येणार आहेत, तोपर्यंत कसं काम केलं असेल. आणि मग गोंदवलेकर महाराज ज्या आदराने आणि प्रेमाने ब्रह्मानंदांशी वागले, वर्तन त्यांनी केलं आणि सांगितलं की हा अधिकारी पुरुष आहे, लोकांचाही विश्वास संपादन आधीच झालेला होता, ब्रह्मानंदांनी प्रचंड मोठं काम केलं. मी म्हणलं तुम्ही असं करू शकाल. तुम्ही कसं करायचं हे सद्गुरु कृपा आणि तुमची प्रतिभा याच्यावर आहे. एक सद्गुरूंची मान्यता असते पण दुसरी लोकमान्यता नको का? ती कशी मिळवणार? स्वामीजींना प्रेरणा झाली की आपण ज्ञानेश्वरी सांगावी. कोणाला सांगणार? कोण ऐकून घ्यायला तयार आहे? त्यांनी ठरवलं आपल्या पत्नीला सांगायची. मला असं वाटतं हा टर्निंग पॉइंट आहे, कारण पत्नीच्या निमित्ताने ज्ञानेश्वरी हे सांगतात म्हणून मग मेहुणे आणि बहीण येऊन बसायला लागले आणि मग मेहुण्यांचे मित्र आले, त्यांचे आणि कोणीतरी मित्र आले. मग आमच्या इथं ज्ञानेश्वरी चालते, तुम्ही मी वाचतो, तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही या, असं सज्जनांना स्वामीजी सांगायला लागले. स्वामीजींच्या कार्याचा प्रारंभ सरला तेनपासून झाला. एरवी होऊ शकला असता. सरला त्यांनी देह ठेवला, त्यांचीही जन्मशताब्दी चालू आहे आणि स्वामीजींची आणि त्यांची जन्मशताब्दी जसं राम सीता विठ्ठल रखुमाबाई तसं स्वामी आणि सरलाताई. या न्यायाने आपण सरलाताईंचीही जन्मशताब्दी स्वामीजींच्या जन्मशताब्दीमध्येच साजरी करतो आहोत. त्याच्यात हा 2 दिवसापूर्वी आलेला त्यांचा पुण्यस्मरणाचा दिवस. सुनील दादा, मला असं वाटतं की तुम्ही मला मेसेज केलात. आणि मला सरलाताईंच्या बद्दल भाव व्यक्त करण्याची त्यामुळं संधी मिळाली. पण या पर्वाच्या दिवसाबद्दल खरं म्हणजे तुम्ही आठवण करून दिली म्हणून ते झालं. नाहीतर मग अजून लक्षात येऊन त्याच्यावर कोणीतरी बोलण्यासाठी म्हणून एकतर शनिवार तरी उजाडला असता रात्री अभंग ज्ञानेश्वरीचं प्रवचन, नाहीतर रविवारी सकाळी, नाहीतर हे थोडंसं विस्मरणात चुकून गेलेलं होतं. आपल्या वार्षिक कार्यक्रमामध्ये या गोष्टी विसरू नयेत म्हणून त्यानंतर लगेच येणाऱ्या होणाऱ्या केंद्रामध्ये हे करावं असं ठरलेलं आहे. पण तरी देखील ते अजून नीट लक्षात येण्यासाठीही काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे. आपलं तारखा मागून तारखा जातात आणि तेवढं लक्ष नसतं. एक प्रकारे ती चुकी आहे पण अशा प्रकारे ही चूक दुरुस्तही करता येऊ शकते. आपल्याला इथून पुढे ही काळजी आपण जरूर घेऊ असं मला वाटतं. सरलाताईंच्या पावन स्मृतींना आपण सर्वजण वंदन करू. एक मिनिटभर आपण शांतही बसू. मगाशी जो सुरुवातीला प्रश्न घेतला त्या प्रश्नाला एक उपप्रश्न विचारलेला आहे. खरं म्हणजे त्याच्यातच त्याचं उत्तर मी दिलेलं होतं. रुग्ण किंवा विकलांग व्यक्तीने ध्यानाऐवजी पडून राहिलेल्या स्थितीत अन्य कोणती साधना करावी असं म्हटलेलं आहे. त्याच्यात रुग्णाबद्दल आपलं बोलणं झालं, त्यांनी जमेल तसंच करावं. आजारपणे आहे आणि साधना करता येणार नाही याचा अर्थ करूच नाहीये असा अर्थ नाही. त्याला मर्यादा आहेत असं सांगण्याचा हेतू होता. त्यांनी लक्षात राहील तितकं स्मरण ठेवावं, श्रद्धेने राहावं आजारपणामध्ये. ध्यान करता आलं नाही तरी शक्य तितकं नामस्मरण करावं असं मी म्हणेन. हरिस्मरण करावं. आजारपण ही संधी आहे. त्याच्यातलं आजारपण म्हणजे फ्रॅक्चर झालं समजा पायाला, तर इतर नुसतं बसून पडून राहायचंय तर साधना करता येणं शक्य आहे. आजारपणातही असा काही भेद आपण जरूर करावा. आणि एकूणच आजारपण किंवा बेड रेस्ट इतर काही होत नाही अशा वेळेला तुम्हाला तर काही अडचण नाही. आपल्या वेबसाईटवर इतक्या साधना आहेत, अनुषंगिक साधना आहेत, तुम्ही करू शकता. आता कोणीतरी मला सांगितलं की त्यांना बेड रेस्ट सांगितली 20-25 दिवसांची, तर दिवसातून दोनदा त्या म्हणाल्या की आम्ही अनुषंगिक साधना लावतो आणि मग त्यांचाही वेळ चांगला जातो आमचाही चांगला जातो. श्रवण करू शकता. मी आपल्या इथल्या लोकांपुरतं सांगतोय पण वेबसाईट तर सर्वांकरता खुली आहे. कोणीही खरं म्हणजे श्रवण केलं इथं येणारा न येणारा तरी चालू शकतं. आजारी किंवा रुग्ण व्यक्तीही श्रवण करू शकते, विकलांग तर नक्कीच करू शकते. मन शांत करण्याचा प्रयत्न करावा. आणि चिंतन साधना ही खूप चांगली जर ध्यानाला बसता येत नसेल तर. म्हणून ध्यान मधून अधून चिंतन, मधून अधून ध्यान, मधून अधून नामस्मरण अशा प्रकारे आवड असली पाहिजे फक्त, मग साधनेला तोटा नाही. अशी परिस्थिती नाही या विश्वामध्ये की तुम्हाला साधनच करता येणार नाही, अशी परिस्थिती नाही. कोणीही झालं तरी देखील तो त्या परिस्थितीच्या आपण वरचढ आहोत असं त्यांनी समजावं. थेट दुखणं आहे तेव्हा फक्त दुखण्यातून बरं होण्याकरता प्रयत्न करूनच साधना करायची आहे. आपण एक 2-3 मिनिटं नाम घेऊ आणि मग नंतर परत ध्यानाला बसूया. हरि 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 ॐ कृष्ण हरी। स्वामी जी नारायण प्रभु राम राम हरि 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 स्वामी बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ हरि हरि।
श्री का कई निवेदन है।